ऊंची कथा। पुण्याच्या थोरीची कथा सांगतो आता फुलगावाची गाथा। फुलावणी माणसांचं गाव,
फुलावणी माणसांचं गाव,
सुखी समाधानी रंग राव,
सुखी समाधानी रंग राव।
हे फुलामध्ये धगधगणारी आग जी जी जी,
फुलामध्ये धगधगणारी आग हो जी 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 जी।
फुलगाव लहान वस्तीचं ठिकाण मोक्याचं आडवळणाच, हेरलं गोऱ्या साहेबान,
हेरलं गोऱ्या साहेबान,
उभारलं सैनिकांचं ठाण,
उभारलं सैनिकांचं ठाण।
तिरंगी झेंडा फडकेची माखान, देशात क्रांतीचा जाळ, उजळण्या आईचं बाळ, थमण्यात रगात सळसळ, पेटली स्वातंत्र्याची तळवळ, दहा दिशात हलकल्लोळ। जाग झालं ऐकून ही गाव, स्वाभिमानी आग काळद मध्ये जग, मोडण्या गोऱ्यांचा खावा, भडकला क्रांतीचा वणवा, वणव्यानं घेरलं साऱ्या गावा, भरली होती सारी तरुणाई, त्यात जाणू बाई वाघिणीची आई, जन्मला मल्हाराची साथ, जालिंदर सोमनाथा हात, वीर सारे मर्दानी जोशात, अहो शूर वीरांना लढण्यासाठी संधी गवसली,
संधी गवसली,
अन क्रांतीसाठी शस्त्र हवी, वार्ता होकळली, अंधाऱ्या रातीला झाली मसलत वीरांची,
मसलत वीरांची,
मल्हारी तो हुशार आखणी केली मोहिमेची, अनुबाईनं शर्त केली अन माग असा काढला, चतुराईनं साऱ्यांना तो सांगावा धाडला।
नागपाचे बिळाबी आहेत काड्या नाही, काडीतल्या गोळीनं माणसांचं भूत होई, एक एक गोळीनं खेळाया लाल रंगाची होळी, धुळवडीला निघणार आहे काड्यांची गाडी।
सांगाव्याचा मतलब साऱ्या वीरांना कळला, शस्त्र घेऊन गोरा साहेब जातो होळीला, होळीचा मग दिवस आला, ठाणे गजबजले, गोऱ्या साहेबा संगे काळे सैनिक रंगले, अहो हिंद मातेचे सपूत सारे लढण्या सिद्ध झाले, फुलं घेऊन जाण बाईची बैलाडी चाले। होळीत गुंग मस्तीत धुंद, ठाण्यात रंग ढंग, साधून मोक देऊन कही गेली दालनात, टाकून दोर मग भिंतीवर मल्हार चढे सरसर, उधळली फुल पेटारा, फुल सोमनाथ झाला तयार, साधारणू तयार ठाण्यात नशा होळीची, सोमनाथ हुशारीन आत पेरतो वात सुरुंगाची, तणका गोऱ्या साहेबाला, ठाण्या धमाका झाला, गोरा घाबरला हडबडून गेला, सरली सारी धुंदी होळी, तणाणली धाबी सैनिकाची, पळता हुई थोडी गनी माची, हजी जी जी,
पळता हुई थोडी गनी माची,
तानुबाईची बैलगाडी गेली सुरुंगानं उडवलेल्या भिंतीजवळ, सुनस्त्रांची पेटी ओढत ओढत आणली, बहादर मल्हार बी आला तोवर मदतीला, दोघांनी पेटी टाकली गाडीत आणि जानुबाईची बैलगाडी भरधाव निघाली, तोवर गोऱ्यांचे सैनिक सावरले, लागले शिरा पाठलाग करायला, सोमतण मल्हारीनं गाडीतून उडी टाकली, काही सैनिक पळाले त्यांच्या मागे, तर काही पळाले जानुबाईच्या गाडी मागे,
Thank you. तो रंग रक्ताचा लाल फुलगावच्या फुलरानात जी त्या बलिदानाची याद पुण्याच्या चोरीची रात जी खेळून चोरी पुण्याची होईल होळी पापाची जी अहो दाजी रे जी रे दाजी।